नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां मध्य प्रदेश आनी राजस्थानाक भेट दिवन 17,600 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री मोदी मध्य प्रदेशांतल्या जबलपुराक भेट दितले आनी थंय ते रस्तो, रेल्वे, गॅस पायपलायन, घर आनी नितळ पिवपाच्या उदका सारकिल्या क्षेत्रांनी 12,600 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी राष्ट्राक समर्पित करतले. ते इंदौरातल्या लायट हाऊस प्रकल्पाचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री शारी आवास येवजणे खाला चालीक लायिल्ल्या सुमार 128 कोटी मोलाच्या ह्या प्रकल्पाचो फायदो 1,000 परस चड लावार्थी कुटुंबांक मेळटलो. वैयक्तीक घरगुती नळ जोडणी वरवीं सुरक्षीत पिवपाचे उदक दिवपाची प्रधानमंत्र्यांची दृष्टी साकार करपाच्या दिकेन एक पावल म्हणून जबलपूर आनी डिंडोरी जिल्ह्यातल्या 2,350 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या जल जीवन मिशन प्रकल्पांची ते बुनयाद घालतले. तशेंच रस्त्याच्यो मुळाव्यो साधन सुविधा सुदारपाक 4,800 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते प्रकल्प ते राष्ट्राक समर्पित करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राजस्थानात जोधपुराक भेट दितले आनी रस्तो, रेल्वे, विमान वाहतूक, भलायकी आनी उच्च शिक्षण ह्या सारक्या क्षेत्रातल्या सुमार 5,000 कोटी रुपया मोलाच्या जायते उदरगत प्रकल्पांची बुनयाद घालतले आनी ते राष्ट्राक समर्पित करतले. भलायकी क्षेत्रातली मुळावी बांदावळ घटमूट करपा खातीर प्रधानमंत्री महत्वाचे प्रकल्प चालीक लायतले. ह्या प्रकल्पांत एम्स जोधपूर हांगा 350 खाटींचो आसपाव आशिल्ले ट्रॉमा सेंटर आनी क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक आनी प्रधानमंत्री आयुष्मान भारत भलायकी मुळावी बांदावळ मोहिमे खाला 7 क्रिटिकल केअर ब्लॉकांचो आसपाव आसा. प्रधानमंत्री मोदी जोधपूर विमानतळार अत्याधुनीक नव्या टर्मिनल इमारतीची बुनयाद घालतले. तशेंच आयआयटी जोधपूर कॅम्पसूय ते राष्ट्राक समर्पित करतले. 50 लाख स्वनिधी लावार्थ्यांचो पावणो हुपिल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पीएम स्वनिधी येवजणेची तोखणाय केली. गृहनिर्माण आनी शारी वेव्हार मंत्रालयाच्या सोशल मिडियावेल्या एका पोस्टाक जाप दितना प्रधानमंत्र्यांनी पीएम स्वनिधी येवजणेन रस्त्यावेल्या विक्रेत्यांक तांची जीण फक्त सोपीच न्हय तर सन्मानान जगपाची लेगीत संद दिल्या अशें म्हणले. सिक्कीमात 2 लाख तलाव आशिल्ल्या मंगन जिल्ह्याच्या कांय वाठारांनी हिमंदीच्या उद्रेकाक लागून हुंवार आयिल्ल्यान आयज सकाळी तिस्ता न्हंयच्या देगणांत उदकाची पातळी वाडिल्ल्यान अचानक हुंवार आयलो. राज्य आपत्ती प्राधिकरण एमएसडीएमएन ही म्हायती दिली. पाक्योंग जिल्ह्यात 23 लष्करी कर्मचारी बेपत्त्या जाल्यात तर बर्दांग हांगा 1 व्यक्ती वाटायलो. कांय वाहनां गाळात बुडल्यात. लोकांक सुरक्षीत सुवातांनी व्हरपाक सगळ्यो आपत्कालीन सेवा तैनात केल्यात. मंगन, गँगटॉक, पाक्योंग आनी नामची जिल्ह्यात गंभीर लुकसाणीची नोंद जाल्या. खुपशे पूल कोसळ्यात आनी घराय व्हावून गेल्यात. टुंग पूल कोसळिल्ल्यान नेटवर्क खंडीत जाला. टुंग हांगा एक क्रशर प्लांट आनी पोरणी पुलीस बॅरेक व्हावून गेल्या आनी 4 जाण बेपत्ता जाल्यात. मुखेलमंत्री प्रेमसिंग तमांग हांणी सकाळी सिंगताम हांगा बादीत वाठाराक भेट दिवन परिस्थितीचो आढावो घेतलो. सरकार स्थलांतर करपाक आनी पुनर्वसन करपाक फावो ती सगळी व्यवस्था करता अशें उतर तांणी दिलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सिक्कीमाचे मुखेलमंत्री प्रेमसिंग तमांग हांचे वांगडा उलोवप केले आनी परिस्थितीचो आढावो घेतलो. ह्या दुर्दैवी सैमीक संकश्टा वेळार शक्य तितले सगळे आदर दिवपाचे तांणी उतर दिले. आयसीसी विश्वचषक एका दिसाची क्रिकेट खेळामाळ फाल्यां सावन भारतांत सुरू जातली. हाचे आदी भारतान 2011 वर्सा ह्या सर्तीचे येजमानपद सांबाळिल्ले. कर्णधार रोहित शर्मा हांच्या नेतृत्वाखाला 2011 भशेनूच ह्या फावटूय भारतीय पंगड बरो कामगिरी करतलो असो विश्वास क्रिकेट विश्लेशकांनी उक्तायला. फाल्यां दनपारा इंग्लंड आनी न्यूझीलंडा मदल्या खेळा वांगडा ह्या सर्तीची सुरवात जातली. बिहार, झारखंड, अस्तंत बंगाल, सिक्कीम, उत्तर ओडिशांत फुडले 2 दीस उटंगराचो पावस सुरू उरपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. देशाच्या उत्तर उदेन भागातूय फुडले 3 दीस उटंगराचो पावस पडटलो अशें भारतीय हवामान खात्यान सांगला. केरळच्या उत्तर भागात पावस पडप सुरूच आसा. तिरुवनंतपुरमात व्हडा प्रमाणात लुकसाण जाल्ल्याची म्हायती आसा. केरळ लक्षद्वीप दर्यादेगेर नुस्तेमारीची बंदी घाल्या. शेताचे व्हडा प्रमाणात लुकसाण जालां. उदकाची पातळी वाडल्या. शैक्षणीक संस्थांक सुटी दिल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.